पाद जाया जाया प्रभुपाद। जाया जाया गुरुदेव 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 जाया जाया गुरुदेव। नीताय गौर हरि बोल हरि बोल नीताय गौर हरि बोल। कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की जाय। शिल प्रभुपाद की जाय। नीताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। कृष्ण कृपा मूर्ति एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा स्थापित अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामत संघाच्या या श्री श्री राधावृंदावन चंद्र मंदिरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण रविवारच्या या दिवशी वेळात वेळ काढून कृष्णकथा श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। भगवतीचा हा श्लोक आहे, दुसरा अध्याय 13वा श्लोक, तर याच्यावर आपण आज थोडी चर्चा करूया। मी श्लोक म्हणेल, त्याच्यानंतर तुम्ही हा श्लोक म्हणायचा आहे। देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। कोणी म्हणू शकेल हा श्लोक? म्हणताय तुम्हाला? प्रयत्न करा, म्हणताय? ठीक आहे। भाषांतर आणि तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा। देहिन म्हणजे देहधारी आत्म्याला, अस्मिन म्हणजे यात, यथा ज्याप्रमाणे, देहे शरीरामध्ये, कौमारम बालपण, यौवनम तारुण्य, जरा वार्धक्य म्हातारपण, तथा त्याप्रमाणे देहांतर शरीराचे स्थानांतर, प्राप्ती प्राप्ती, धीर धीर मनुष्य, तत्र त्यामुळे, न कधीच नाही, मुह्यती मोहित होतो। भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही। तात्पर्य, प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो। या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो। असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही। अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो। जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्यासारख्या अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते। उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते। शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती, किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकांची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारण नव्हते. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरून मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं. वंदे हंसी गुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभिः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण या श्लोकावर चर्चा करणार आहोत. या श्लोकाची थोडी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. जेव्हा पांडवांनी दुर्योधनाला सांगितलं की मी क्षत्रिय आहोत आणि क्षत्रिय यांना त्यानं राज्य करणं हे आमचं कर्तव्य आहे, धर्म आहे आमचा, तर कृपा करून आम्हाला राज्य द्या, अर्ध राज्य द्या. अर्ध राज्य नसेल जमत तर किमान 5 तरी गावं आम्हाला राज्य करण्यासाठी द्यावेत. परंतु दुर्योधन म्हणाला की सुईच्या टोकावर जेवढी जागा आहे तेवढी जागा सुद्धा मी तुम्हाला देऊ शकत नाही. हा दुर्योधनाचा भाव होता. मग भगवान श्रीकृष्ण दोघांची मध्यस्थी करण्यासाठी गेले. दुर्योधनाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण दुर्योधन काय ऐकला नाही. शेवटी युद्ध करण्याचं निश्चित झालं, युद्धाच्या बळावर राज्य करण्याचं निश्चित झालं. मग जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दोन्ही सैनिक एकत्र आले त्यावेळेस अर्जुन आपल्या रथावर उभा होता, भगवान श्रीकृष्ण त्यांचे सारथी झाले आणि अर्जुन म्हणाला श्रीकृष्णांना, हे माधव, या युद्धामध्ये कोणकोण सहभागी होत आहेत अधर्माच्या बाजूनं त्यांना मला पाहण्याची इच्छा आहे. कृपा करून हा जो माझा रथ आहे तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन गेले आणि सांगितलं कृष्णाने, पाहून घे ज्याच्याशी तुला युद्ध करायचं आहे. अर्जुन सर्व सर्वांना पाहतो, त्याच्यामध्ये पितामह भीष्म होते, त्यांचे गुरु द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, मोठमोठे दिग्गज लोक होते. त्या सगळ्यांना पाहून ज्या उत्साहानं तो रणांगणावर आला होता युद्ध करण्याचा, तो उत्साह त्याचा गळून गेला. कारण त्यानं पाहिलं ज्याला ज्याच्याशी मला युद्ध करायचं आहे, ज्याला मला मारायचं आहे, ते अतिशय जवळचे माझे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना मी कसं काय मारू शकतो, असा त्याला भ्रम निर्माण झाला, तो गोंधळून गेला, युद्ध करायचं किंवा नाही करायचं. मग वर्णन आहे महाभारतामध्ये की जेव्हा अर्जुनाने पाहिलं सर्वांना, त्याच्या नातेवाईकांना, संबंधितांना, तर त्यावेळेस त्याला असा घाम फुटला, अंग थरथर कापू लागलं, त्याचं त्याच्या हातात जो गांडीव धनुष्य होता तो गांडीव धनुष्य असा गळून पडा लागला आणि शेवटी तो रथावर बसला आणि श्रीकृष्णांना म्हणाला की मी पुरता गोंधळून गेलेलो आहे, आता तुम्ही मला सांगा की मी काय करायला पाहिजे. तत्पूर्वी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन पाच कारणं सांगतो युद्ध न करण्याचे. त्यापैकी पहिलं कारण सांगतो, पहिलं कारण दर्शवतो तो अर्जुन, करुणा, कम्पॅशन, दया. सर्वांना बघून त्याची अशी खात्री होती की मी सगळ्यांना मारू शकतो, सगळे मरणार माझ्या हातातून, पण त्याच्या हृदयामध्ये भक्त असल्यामुळं त्याच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली अर्जुनाच्या, आणि त्याला न मारण्याचं त्यानं कारण दिलं की मी ह्यांना मारू शकत नाही. दुसरं कारण दिलं त्यांनी सुखोपभोग, ह्या सगळ्यांना नातेवाईकांना मारून मी कसा काय सुख अनुभवू शकतो राज्याचा किंवा युद्ध जिंकल्याचा, म्हणून ते दुसरं कारण झालं सुखोपभोग. तिसरं कारण देतो तो पापांच्या परिणामांचं भय, त्याला ह्या सगळ्यांना मारून जे पाप मला लागणार आहे ना त्याची त्याला भीती वाटू लागली, तिसरं कारण झालं. आणि चौथं कारण आलं कुळ परंपरेचा नाश, हे सगळे सैनिक मेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी काय होतील, विधवा होतील, सैनिकांच्या सगळ्यांच्या पत्नी काय होईल, विधवा होतील, आणि मग कुल परंपरेचा नाश होईल, अधर्म बोकाळेल, अवांछित संतती उत्पन्न होईल, त्यामुळं त्यांनी हे कारण दिलं कुळ परंपरेचा नाश. आणि पाचवं कारण आहे की तो निर्णय घेऊ शकला नाही की युद्ध करावं किंवा नाही करावं, युद्ध करणं योग्य आहे की अयोग्य आहे. त्यामुळं या पाच कारणामुळं तो पुरता गोंधळून गेलेला होता. आणि श्रीकृष्णाला त्यांनी प्रार्थना केली, शिष्यस्ते अहम त्वाम, मी तुमचा शिष्य झाला आहे, कृपा करून मला तुम्ही ज्ञान द्या की मी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि मग इथून दुसऱ्या अध्यायापासून काय झालं, भगवद्गीता खरी सुरू झाली. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवद्गीता स्टार्ट झाली, म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत अर्जुन म्हणत नव्हता, म्हणाला नाही की मी तुमचं शिष्यत्व पत्करतो, तुम्ही माझे गुरु हा, मला ज्ञान द्या, तोपर्यंत श्रीकृष्ण काहीही बोलले नाहीत. पण ज्यावेळेस ते बोलले की भगवंता मला तुम्ही ज्ञान द्या, मी काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, तेव्हा श्रीकृष्णाने तात्काळ गुरुचं पद धारण केलं, शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला आणि ज्ञान द्यायला सुरुवात केली. पहिल्या श्लोकात म्हणजे 11व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात, झापतात त्याला अर्जुनाला, काय म्हणतात 11व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला, अशोच्यान अशोच्य स्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूनच नानुशोचंती पंडिता. अर्जुना तू तर पंडितासारखा बोलतोस आणि विद्वान, पंडित म्हणजे विद्वान, आणि विद्वान असून सुद्धा तू ज्या गोष्टीबद्दल शोक करायला नाही पाहिजे त्या गोष्टीबद्दल तू शोक करतोस, तू कसला पंडित, तू कसला विद्वान, ज्या गोष्टीबद्दल श्लोक करायला नाही पाहिजे त्या गोष्टीबद्दल तू शोक करतोस. हां, मग दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणजे 12व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेचं पहिलं ज्ञान देतात श्रीकृष्ण अर्जुनाला, ते म्हणतात, न त्वेवाहम जातु नासम न त्वम नेमे जनाधिपाद न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. श्रीकृष्ण सांगतात, ज्या काळी तू ज्याला म्हणतोस ना हे सगळे मारले जाणार आहेत माझ्या हातातून, है ना, सगळे मारणार लोक, ह्याची तुला भीती आहे ना, त्याचं उत्तर श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, ज्या काळी असा कधी काळ नव्हता, मी तू आणि सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा कधीही काळ नव्हता, मी म्हणजे श्रीकृष्ण हे सर्व राजे किंवा हे सगळे सैनिक आणि तू स्वतः, असा कधी काळ नव्हता की तू अस्तित्वात नव्हताच, तुझं कायम अस्तित्व राहणार. याचा अर्थ असा, या श्लोकाचा अर्थ असा आहे की भविष्यकाळामध्ये तुम्ही राहणार, भूतकाळातही होतात आणि आजही आहात. याचा अर्थ असा आहे की तू शरीर नसून कोण आहेस? आत्मा आहेस. आत्मा या नात्यानं त्याचा कधीही नाश होत नाही. या शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही असं भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला इथं ठिकाणी सांगायचंय. हा सिद्धांत झाला. हा काय झाला? भगवंत 12 श्लोकामध्ये पहिला उपदेश देतो की यू आर नॉट बॉडी, यू आर अ सोल. तुम्ही शरीर नसून कोण आहात? आत्मा आहोत. हा पहिला सिद्धांत आहे, बरोबर आहे ना. आता या श्लोकात सांगितल्याच्या नंतर भगवंत उदाहरणाद्वारे पटवून देतात, ते म्हणजे हा श्लोक. कोणता श्लोक आहे? देहिनो अस्मिन यथा देहे कोमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमुयते. हे श्लोक पहा, जे सायन्सचे विद्यार्थी आहेत, सायन्स त्यांना पहिल्यांदा थेअरी शिकवतात आणि प्रॅक्टिकलला कुठं पाठवतात? लॅबोरेटरीमध्ये, है ना, प्रयोगशाळेमध्ये. तसं भगवान श्रीकृष्ण अगोदर श्लोक सांगतात, सिद्धांत सांगतात, तत्व सांगतात. काय सांगतात? अर्जुना, तू, मी आणि सर्वजे कधी अस्तित्वात नव्हते असा कधी काळ नव्हता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कायम अस्तित्वात आहात. तुम्ही शरीर शरीर नसून कोण आहात? आत्मा आहात. हे झाला सिद्धांत, हे झालं तत्व. हे पटवून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हा सांगतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरत या देहामध्ये, या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणा जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. देहिनो अस्मिने त्या देहे, देहिनो, देही म्हणजे काय? आत्मा. देह आणि देह म्हणजे काय? ही शरीर. आपण म्हणतो माझ्या देहात खूप तकलीफ होते, देह म्हणजे शरीर. देहिनो अस्मिने त्या देहे, या देहामध्ये जो राहणारा जो देही आहे, देही म्हणजे कोण? आत्मा, जीव. तो या देहामध्ये जो राहणारा देही आहे, आत्मा आहे, तो जसा लहानपणापासून तारुण्यात जातो, तारुण्यातून म्हातारपणा जातो, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय होतो? लहानपणी तुम्हीच होतात जे आता आहात, परंतु लहानपणाची बॉडी नष्ट झाली, मृत झाली. तुम्ही जर म्हटलं की माझा लहानपणाचा फोटो दाखवा, तर तुम्ही आईला दाखवला, आईने दाखवला हा लहानपणाचा फोटो, मग तो कुठं आहे? तो ऑलरेडी नष्ट झाला, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही तरुण आहात, परंतु लहानपण तुमचं गेलं, पण तुम्हाला जाणवलं का लहानपणापासून तुम्ही तरुणात आलात? तुम्हाला काय जाणवलं? काही जाणवलं नाही. मृत म्हातारपणासुद्धा हे तारुण्य आहे. आता आज न उद्या तारुण्य निघून जाणार आणि म्हातारा होणार तुम्ही, पण तुम्हाला जाणवणार नाही की आपण बालपणात होतो, तरुण्यात होतो, म्हातारपणी गेल्याच्या नंतर. तसंची जाणीव होत नाही तुम्हाला, परंतु तुम्ही व्यक्ती मात्र तेच आहात. बालपणामध्ये पण तुम्ही तेच आहात, तरुणावस्थामध्ये पण तुम्ही तेच आहात, आणि म्हातारपणी पण तुम्ही तेच आहात. मग तुम्ही म्हणजे नेमकं कोण? तर तो म्हणजे जीव, आत्मा. जसं जीव या बालपणापासून तारुण्यात जातो, तारुण्यातून म्हातारपणा जातो, तसंच वृद्ध शरीर झालं की वृद्ध शरीरातून लगेच ट्रान्सफॉर्म होतं नवीन देहामध्ये. त्यामुळे शोक करायचं काही कारण नाही. अर्जुनाला हा मुद्दा पटवून सांगतात श्रीकृष्ण की जसं बालपणापासून तारुण्यात, तरुणातून म्हातारपणात जातो, तसं मृत्यूनंतर ह्या एका शरीरातून जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. त्यामुळे शोक करण्यासारखं काहीच कारण नाही. हा श्रीकृष्णांना या ठिकाणी संदेश द्यायचा आहे. तर या शरीरात परिवर्तन होतं, या शरीरामध्ये परिवर्तन होतं, परंतु आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. या ठिकाणी एक प्रभुपादांनी खूप छान फोटो दाखवला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हा जो फोटो आहे, है ना, शारीरिक बदल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शारीरिक बदल दिसेल, जन्म, त्याच्यानंतर बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि नंतर मृत्यू. पण मृत्यूनंतर पुन्हा बाल्यावस्था आहे की नाही. तसं या परिवर्तनामुळं आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. श्रीकृष्णाला या ठिकाणी हे समजून सांगायचंय की याला जरी तू मारलंस तरी काही फरक पडणार नाही, ह्यांचं कायम अस्तित्व टिकून राहणार आहे. पुढं आहे, पुढं म्हणतात भगवंत, तथा देहांतर प्राप्ती धीरस्तर तत्र न म्हणते. ह्या देहांतर प्राप्तीमुळं जो धीर मनुष्य आहे तो काय होतो, काय होत नाही, मोहित होत नाही किंवा शोक करत नाही. मृत्यूनंतर पुन्हा जन्म ही अनुभूती घेण्यासाठी कोण घेऊ शकतो, तो घेऊ शकतो जो धीर व्यक्ती आहे. धीर म्हणजे काय, धीर या शब्दाची व्याख्या अशी आहे की अशा परिवर्तनामुळे तो विचलित होत नाही, त्याला म्हटलं जातं धीर व्यक्ती. दुसरा अर्थ असा आहे धीर व्यक्ती शब्दाचा की आत्म्याची स्वरूपस्थिती परमात्मा आणि भौतिक आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृती याचं ज्याला ज्ञान आहे त्या व्यक्तीला म्हटलं जातं धीर पुरुष. तर ज्याला हे ज्ञान आहे आत्माचं स्वरूपस्थिती, आता आत्म्याची स्वरूपस्थिती काय, जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्य दास, जीव हा भगवंताचा नित्य दास आहे, ही आत्म्याची स्वरूपस्थिती आहे. भगवान श्रीकृष्ण 15 अध्यायात म्हणतात की ममे अंश जीव लोके जीव भूत सनातन, हे सर्व जीवात्मे माझे कोण आहेत, अंश, ही झाली जीवात्म्याची स्वरूपस्थिती. हे जो जाणतो त्याच्यानंतर दुसरा परमात्मा, परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे ना, त्याची भूमिका जो जाणतो तो व्यक्ती. आणि तिसरा आहे भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृती. आध्यात्मिक प्रकृती, भौतिक प्रकृती म्हणजे हे संपूर्ण जगत, ही सृष्टी काय आहे, हे जो जाणतो तो व्यक्ती धीर पुरुष समजला जातो. असा जाणता जाणकार व्यक्ती अशा स्थित्यंतरामुळे किंवा अशा परिवर्तनामुळे, देहांच्या परिवर्तनामुळे मोहित होत नाही, शोक व्यक्त करत नाही. म्हणून म्हटलं भगवंत म्हणतात की धीरस्तत्र न मुयते, तो शोक करत नाही, असा याचा अर्थ आहे. मुह्यती म्हणजे मोहित होणे. भगवान श्रीकृष्ण इथं इनडायरेक्टली असं सांगतात की तुम्ही मोहित होऊ नका ह्या भौतिक जगाप्रती. जसं रामायणामध्ये तुम्ही जाणता, रामायणमध्ये एक कथा आहे, मारीच जो राक्षस होता, मारीच रावणाचा मामा मारीच, तो एक सोनेरी हरणाचं रूप घेऊन येतो आणि सीता त्याला पाहते आणि तिला असा भास होतो की या सोनेरी हरणामुळे मला काय मिळेल, सुख मिळेल, है ना. म्हणून प्रभू रामजीला सांगते ते की तुम्ही त्याला पकडा आणि आपल्या इथं आणून ठेवा. प्रभू रामजी म्हणतात की हे सोनेरी हरण दिसतंय तर ते हरिण हरिण नसून दुसरंच भलतं काहीतरी आहे, तू तिच्या नादी लागू नकोस. पण सीता हट्ट करते, नाही मला तेच पाहिजे, ते सोनेरी हरणच पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्र तिच्या हट्टापायी काय करते, काय करतात ते, त्या सोनेरी नगाच्या हरणाच्या मागे धावतात. धावल्याच्या नंतर याचा मतदार्थ असा आहे, प्रभू रामचंद्र स्वतःजवळ असताना सुद्धा, भगवंत स्वतःजवळ असताना, भौतिक जी ही आहे जग आहे प्रकृती आहे हरणाचं रूप, तिच्या मागे सीता गेली. पर्यायानं तिचा परिणाम काय झाला, तिला दुःखाला सामोरे जावं लागलं. काय झालं, रावण आला, सीतामैयाला उचलून घेऊन गेला आणि मग तिला विरह निर्माण झाला. भगवान श्री भगवान प्रभू रामचंद्र त्यापासून दूर गेले. कशामुळे दूर गेले, भौतिक प्रकृतीचा, भौतिक प्रकृतीला मोहित झाली सीतामैया. ही हरिण म्हणजे एक प्रकारची भौतिक प्रकृती आहे, बरोबर आहे ना. जी भौतिक प्रकृती म्हणजे थोडक्यात सांगायचं, जी गोष्ट आपल्याला वाटते त्याच्यापासून सुख मिळेल पण ते सुख नाही, सुखाचा आभास असतं, परंतु जीव मात्र काय होतो, त्याला मोहित होतो. हे सीतामायाच्या उदाहरण आपण पाहू शकतो की सीतामाई सुद्धा मोहित झाली होती. त्याचा परिणाम काय झाला, दोन परिणाम झाले, एक तर तिला दुःखाला सामोरं जावं लागलं आणि दुसरी गोष्ट साक्षात भगवान प्रभू रामचंद्र त्याच्यापासून दूर गेले. त्याचप्रमाणे आपण लक्षात घेऊ शकतो, घेऊ शकत आहे की जो व्यक्ती कायम भौतिक प्रकृतीचा भोग करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापासून भगवंत दूर जातात, त्याच्यापासून भगवंत लांब जातात. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भौतिक प्रकृतीला तुम्ही काय केलं पाहिजे, हळूहळू त्याग केला पाहिजे. आता भौतिक प्रकृती काय आहे आपण ती पुढे पाहू. तर मुह्यंती या शब्दाचा अर्थ असा आहे की मोहित होणे. धीर पुरुष जो आहे जसे जाणतो सगळं सर्वस्व भौतिक प्रकृती परमात्मा आणि आत्म्याची स्वरूप स्थिती, तो व्यक्ती मोहित होत नाही. तर हे झालं आतापर्यंत ह्या श्लोकाचा अर्थ. आता आपण शरीर आणि आत्मा ह्याच्यातला जो भेद आहे ते आणखी स्पष्ट करायचा प्रयत्न करूया. भौतिक शरीर हे 8 तत्वांनी बनलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात सांगतात, भूमी आप अनल वायू खम मनो बुद्धिर एवच अहंकार इतिये मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. भूमी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, आकाश, वायू हे 5 तत्व झाले पंचमहाभूत. मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 असे म्हणून 8. संपूर्ण सृष्टी, संपूर्ण जगत जी तयार झालेलं आहे ह्या 8 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नि, आकाश आणि वायू. आपला हा देह सुद्धा या 8 तत्वांनी बनलेला आहे. पृथ्वी म्हणजे आपण जे काय खातो, जे काय खातो आपण हे स्टील आहे, हे पृथ्वीपासून उत्पन्न झालेलं आहे. हा माईक आहे, हे रबर आहे, रबराच्या झाडापासून उत्पन्न झालेलं आहे. ईच अँड एव्हरी गोष्ट हे सागवान हे लाकडापासून उत्पन्न झालं, लाकूड जे पृथ्वीपासून आलेलं आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट या 5 तत्वांनी बनलेली आहे, पृथ्वी, जल, अग्नि, आकाश आणि वायू. ह्यांचा मिश्रणानं अनेक वस्तू तयार झालेल्या आहेत. हे लोखंड आहे, हे लोखंड जमिनीतल्या पृथ्वीमध्ये जी माती आहे मातीपासून लोखंड वेगळं केलंय, ह्याला अग्नि दिला, अग्नि देऊन ह्याला काय केलं ह्या साच्यामध्ये बसवलंय. ह्या साच्यामध्ये बसवण्यापूर्वी त्याला आकाशाची गरज म्हणजे स्पेसची आवश्यकता होती, हवेची आवश्यकता होती आणि पाण्याची पण आवश्यकता होती. असं ह्या 8 तत्वानं संपूर्ण जगत तयार झालेलं आहे. याला म्हणायचं भौतिक प्रकृती. कुठली बी गोष्ट घ्या, आपला देह घ्या, कुठलीही जगातली वस्तू घ्या, ह्या 8 तत्वांनी बनलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही जी 8 प्रकृती आहे, 8 तत्वांनी बनलेली, ती माझी प्रकृती आहे. हिलाच काय म्हटलं जातं, भौतिक प्रकृती किंवा पराप्रकृती किंवा कनिष्ठ दर्जाची शक्ती. बरोबर आहे. मन, बुद्धी आणि अहंकार, प्रत्येक जीवात्म्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ही गोष्ट आहे. ह्याच्याद्वारे तो काय करतो, विविध प्रकारचे क्रियाकलाप इच्छा करतो. हे झाले भौतिक प्रकृती. भगवान श्रीकृष्ण 5व्या श्लोकात, 7व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात जीवात्म्याचं वर्णन करतात. भौतिक प्रकृती म्हणजे शरीर, बरोबर आहे. हे जे 8 तत्वांनी बनलेली आहे ती कनिष्ठ दर्जाची आहे. का कनिष्ठ दर्जाची आहे, कारण तिचा नाश होतो, वारंवार परिवर्तन होतं त्याच्यामध्ये. पण अशी एक आणखी भगवंताची प्रकृती आहे, अशी एक भगवंताची शक्ती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. ते म्हणजे काय, अपरायमितस्तु अन्यम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो ये इदम धारेते जगत. हे अर्जुना, हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ प्रकृती आहे, तिचं नाव आहे पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे काय, जीव, जीवात्मा, ज्याच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे सर्व जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. भौतिक प्रकृतीलाच अपरा अर्थात कनिष्ठ प्रकृती, आध्यात्मिक शक्ती असे म्हटले जाते. जीव जी आहे तो जीव श्रेष्ठ शक्ती आहे, पराप्रकृती किंवा आध्यात्मिक प्रकृती म्हटलं जातं तिला. हे जीव काय करतात, भौतिक प्रकृतीचा भोग करतात. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, ही जी पराप्रकृती आहे, जे जीव आहे, जीव या भौतिक सृष्टीची भोग करतात. उदाहरणार्थ गुलाबजामून, बरोबर ना, जीवात्मा इच्छा करतो गुलाबजामून खाण्याची, पण गुलाबजामून कशाने बनलेला आहे, पृथ्वीपासून बनलेला आहे, जलपासून बनलेला आहे ना, अग्नीचा वापर केला त्याच्यामध्ये, वायूचा वापर आहे, आकाशाचा वापर आहे, प्लस आपल्या माइंडचा पण वापर आहे त्यामध्ये. आपण ज्यावेळेस गुलाबजामून तयार करतो त्यावेळेस मन बुद्धी वापर केलेला त्यामध्ये, बरोबर की नाही? अशा प्रकारे आपण जाणू शकतो की जीवात्मा संपूर्ण भौतिक प्रकृतीचा भोग करतो, संपूर्ण भौतिक प्रकृतीचा भोग करतो. मोबाईल पाहिजे है ना, मोबाईल ही भौतिक प्रकृती आहे, जीव म्हणजे आपण त्याचा भोग करतो. पैसे नसताना सुद्धा आपण कर्ज काढून ते आपल्याला मोबाईल पाहिजे असतं, है की नाही? म्हणजे या जगातला मनुष्य जो काही भोग करतो ना, तो भौतिक प्रकृतीला अनुसरूनच भोग करतो, आणि त्याच्यातून तो असा जाण मानतो की मला याच्यापासून काय होतं, सुख मिळेल मला. पण हे सुख नाही आहे, हे सुख कसं आहे, क्षण. भौतिक जगातल्या कुठल्याही घटकापासून तुम्ही आनंद भोगत असाल तर ते क्षणिक आहे. एक कालच मी मुंबईवरून आलो तर कंडक्टर मला सांगत होता की भौतिक प्रकृतीचा वापर अतिवापर केल्यामुळं काय होतं ते. मी ज्या बसमध्ये बसलो होतो त्या बसमध्ये कंडक्टर सांगत होता की मागच्या 8 दिवसापूर्वी वारजेवरून स्वारगेटला बस येत होती. त्या बसमध्ये एक स्त्री आपल्या लहान मुलाला घेऊन एकदम मागच्या सीटावर बसली होती. तो मुलगा, मुलाला पण जागा मिळाली, तो मुलगा शेजारी बसला आणि त्या स्त्रीनं मोबाईल काढला, हेडफोन लावला कानाला आणि चालू केलं खालीवरी 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 करायला. बघता 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 स्वारगेट आलं, पटकन उठली आणि सगळ्या माणसं गर्दी होती, सगळ्या माणसं त्यात खाली उतरली, तो मूल त्या सीटवर तिथंच. कंडक्टरच्या लक्षात आलं की बस खाली झाली पण बाळ तिथंच आहे, लहान 3-4-5 वर्षापूर्वी बसता येईल इतपत तो मोठा होता. मग तो कंडक्टर पोलीस स्टेशनला गेला त्या मुलाला घेऊन, पंचनामा विंचनामा केला. मग सकाळची गोष्ट आहे, संध्याकाळी ती स्त्री पोलीस स्टेशनला आली आणि सांगितलं की हे मूल माझंच आहे. आणि का झालं, त्याने सांगितलं की मला मोबाईलच्या हातामध्ये कळलंच नाही माझं मूल शेजारी आहे म्हणून. मग त्या पोलिसांनी, लेडीज पोलिसांनी त्याला 2-3 चाप दिले आणि सांगितलं की दंड भरा, आणि ते दंड भरला आणि घेऊन गेली. सांगायचा तात्पर्य असा आहे की भौतिक प्रकृतीचा अतिभोग केल्यानंतर तुम्हाला दुःखाला सुद्धा सामोरे जावं लागतं. तर अशा प्रकारे जीव हा भौतिक प्रकृतीचा भोग करतो. तुम्ही म्हणाल प्रभूजी आमचा अजून विश्वासच नाहीये आत्म्यावर. आणि असे अनेक लोक आहेत की शरीरालाच काय करतात ते सर्वस्व मानतात. एकदा मृत्यू झाला की कोण बघितलंय जीवात्मा, कोण बघितलंय जीवात्मा, आहेत भरपूर लोक आहेत असे म्हणणारे. पण बुद्धिवान व्यक्तीनं जाणून घेतलं पाहिजे की हु आय एम, आय मी कोण आहे नेमकं, शरीर आहे आत्मा आहे की अजून दुसरा कोण आहे. तर एक कथा येते जनक महाराजांची, सीतामाईचे वडील जनक महाराज. जनक महाराज एकदा सभा बोलवतात, त्या सभेमध्ये अनेक साधू लोक आणि मंत्री, त्यांचे मंत्री असतात, मंत्र्यांना बोलवतात. मंत्र्यांना बोलवल्याच्या नंतर जनक महाराज घोषणा करतात की मला, मी या घोड्यावर एक पाय टाकतो, दुसरा पाय टाकेपर्यंत मला आत्मज्ञान द्यावं. एक पाय माझा घोड्यावर आहे, दुसरा पाय घोड्यावर टाकेपर्यंत मला आत्मज्ञान द्यावं. अनेक साधू लोक आले होते, अनेक मुनीवर आले होते, पण कुणीही उठून म्हटलं नाही किंवा मीच मला ज्ञान देतो म्हणून. तर परंतु एक मुनी उठला, त्याचं नाव होतं अष्टवक्र मुनी. अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी तो वाकडा होता, दिसायला कुरूप होता, 8 ठिकाणी वाकड्या होता. वाकडा म्हणजे काय, लंगडा पंगडा खुळा असेल तो. मग तो उठला भर सभेमधून आणि महाराजांकडे चालत निघाला. मग त्याचे जे मंत्री होते, 2-4 मंत्री, ते 2-4 मंत्री म्हणाले, काही लोक म्हणाले, हसले त्याला बघून आणि टॉन्टिंग केली, हा काय ज्ञान देणार, स्वतःलाच सांभाळता येत नाही, दुसरा काय सांभाळणार तो. मग अष्टवक्र मुनीला राग आला, जनक महाराजाजवळ ते गेले आणि म्हणाले, महाराज तुमच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे मंत्री हे चांडाळ चांभार आणि कसाई आहेत. कसाई म्हणजे खाटीक. जनक महाराज म्हणाले असं काय बोलतो तू, नाही म्हणे असं आहे म्हणाले. ते म्हणे कसं काय बघा ना म्हणे. काही लोक मंत्रिमंडळातले तुमचे लोक माझ्या चमडीला बघून हसतात, ते चांभारच आहेत, बरोबर आहे ना. काही लोक माझ्या हाडाला बघून, म्हणजे हाड वाकडेत माझे पाय वाकडेत, त्याला बघून हसतात. तर अष्टावक्र म्हणे म्हणाले की हे जे आहेत माझ्या हाडाला बघून हसणारे ते लोक चांडाळ आहेत. चांडाळ लोक काय करतात, हाडकाच बघतात ना, हे की नाही. आणि काही लोक माझ्या चरबीला बघतात, मला मला असं ते असं बघतात माझ्या की माझ्या माझ्या चरबीच नाही. ते खाटेक लोक असतात की नाही खाटेक लोक, त्याची नजर तीच असते. प्राणी बघितलं ना ह्याला किती मास आहे, ते सगळे खाटक आहे तो. हॅलो, मग असे हे मंत्रिमंडळ आहे तुमचे. पण तरी सुद्धा म्हणाले जनक महाराज ठीक आहे असू द्या, आता तुम्ही आम्हाला आत्मज्ञान द्या, एक टांग टाकेपर्यंत आत्मज्ञान द्या. ठीक आहे, देतो म्हणाले तुम्हाला आत्मज्ञान. मी तुम्हाला ज्ञान देणार, तुम्ही माझे शिष्य झाले, मी तुमचा गुरु झाला, बरोबर आहे ना. मग मी तुम्हाला आत्मज्ञान जर दिलं तर तुम्ही मला गुरुदक्षिणा काय देणार, गुरुदक्षिणा काय देणार. तर जनक महाराज म्हणाले चला मी तुम्हाला पूर्ण राज्य देतो, एक टांग टाकेपर्यंत तुम्ही जर ज्ञान मला दिला आणि मी जर समाधान झालो तर तुम्हाला मी माझं अख्खं राज्य देतो. मग जनक महाराज म्हणाले ठीक आहे सांगा तुम्ही आता. मग अष्टावक्र म्हणाले ठीक आहे मला सांगा, म्हणाले हे राज्य तुम्हाला कोणी दिलं. ते म्हणाले हे राज्य मला माझ्या वडिलांनी दिलं. मग हे राज्य तुम्ही कुणाला देणार. ते म्हणाले हे राज्य माझ्यानंतर माझ्या मुलांना देणार. मग अष्टावक्र म्हणाले मग तुमचं राज्य आहेच कुठं, तुमचं राज्य आहेच कुठं. तर तुम्हाला हे राज्य वडिलांनी दिलं आणि तुम्ही नंतर तुम्ही मुलाला देणार आहे, तर तुमचं आहेच कुठं, तुमचं राज्यच नाही. मग काय देणार तुम्ही मला. मग ठीक आहे म्हणाले असं करा मी तुम्हाला देह देतो माझा. काय म्हणाले, मी तुम्हाला माझा देहच देतो. तर अष्टावक्र म्हणाले की हा देह तर तुम्ही ऑलरेडी तुमच्या पत्नीला दिलेला आहे, हा देह तुम्ही ऑलरेडी पत्नीला दिलेला आहे, तुमच्या मुलाला दिलेला आहे, तुमच्या परिवाराला दिलेला आहे. पहिले तुम्ही त्यांना जाऊन विचारा की मी हा देह तुम्हाला देऊ का म्हणून. मग जनक महाराज म्हणाले ठीक आहे हा पण देह मी तुम्हाला देऊ शकत नाही, राजाही देऊ शकत नाही. मग अष्टावक्र म्हणाले जे तुमच्याकडे काहीच नाही आहे ते तुम्ही आहात, जे तुमच्याकडं आहे ते तुम्ही, जे तुमच्याकडे काहीच नाही आहे ते तुम्ही आहात. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं शरीर तुमचं नाही, तुमचं राज्य तुमचं नाही, तुमचं मुलं बाळ तुमचे नाहीत, तुम्ही आहात ते आत्मा आहात. शिल्लक काय राहिलं, आत्मा. तर हे तुमची ओळख आहे, तुम्ही शरीर नसून आत्मा आहात हे ज्ञान अष्टावक्र मुनींनी जनक महाराजांना दिलं. तर अशा प्रकारे आपण शरीर नसून आत्मा आहोत हे पहिलं आत्मज्ञान आहे. जो व्यक्ती आयुष्यामध्ये पक्क ध्यान ठेवतो की मी शरीर नसून कोण आहे, एक आत्मा आहे, तो व्यक्ती बऱ्यापैकी दुःखाला सहज सामोरे जातो. आणि जो व्यक्ती शरीराला सर्वस्व समजतो, शरीरालाच मी समजतो, शरीराला समजून सर्व भोग करतो, तो व्यक्ती जास्तीत जास्त दुःखाला सामोरे जातो. मी तुम्हाला काही टिप देतो, तुम्ही जाणू शकता की तुम्ही खरोखर शरीर नसून कोणात, आत्मा आहात, बरोबर आहे. पहिलं उदाहरण आहे, तुम्ही ऐकता का तुमचं कान ऐकतात. माझा प्रश्न पुन्हा ऐका, तुम्ही ऐकता का तुमचे कान तुम्ही ऐकता, तुमचे कान ऐकतात. हा प्रभूजी म्हणतात की कान ऐकतात. मग मला सांगा एखादा माणूस जर मेला तर तो ऐकून मी का उठत नाही, कान ऐकतो ना, मग तो का उठत नाही, का ऐकत नाही. बायका पोळ रडतात तेव्हा तो का उठत नाही. का उठत नाही, तर उत्तर असं आहे आपलं कान ऐकत नाही, आपण कानाद्वारे ऐकतो. मी कानाद्वारे ऐकतो, कान ऐकत नाही माझा, मी कानाद्वारे ऐकतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, कान वेगळा आहे, शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, बरोबर आहे की नाही. आपण म्हणतो एखादी डेड बॉडी आहे, मृत शरीर आहे, आपण त्याला म्हणतो की तो हा गेला. कोण गेला, बॉडी तिथेच पडली ना, शरीर तिथेच पडले ना, मग गेला कोण? गेला कोण? तर गेला म्हणजे त्याच्यातला जीव शरीर सोडून निघून गेला. जसं एक कार आहे, कार चालवतो ड्रायव्हर, हां हेडलाईट चालू आहे, प्रकाश चालू आहे, मला सांगा ती हेडलाईट पाहते का हेडलाईटद्वारे तो आता ड्रायव्हर पाहतो? हेडलाईट, गाडीची हेडलाईट पाहते का गाडीच्या हेडलाईटद्वारे आत बसलेला ड्रायव्हर पाहतो? ड्रायव्हर पाहतो. तसंच आहे हे शरीर म्हणजे एक प्रकारचं वाहन आहे, या वाहनाद्वारे आपण म्हणजे मी आत्मा पाहतोय सगळं. ही बॉडी इम्पॉर्टंट नाही आहे, मी इम्पॉर्टंट आहे, आत्मा इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे ना? तर आपण शरीर नसून आत्मा आहोत हे याच्यावरून सिद्ध होते. अजून टिप जायचं सांगायचं झालं तर आपण म्हणतो की हे करताल आहे, हे करताल माझा आहे, ह्याचा अर्थ काय होतो? ही करताल वेगळी वस्तू आहे आणि मी वेगळी आहे, ही माझ्या मालकीचं आहे, मी मालक आहे याचा, हे काय संशय आहे का? काहीच नाही. करताल वेगळी आहे, मी वेगळा आहे, ही माझं करताल आहे, म्हणजे करताल वेगळा आहे, मी वेगळा आहे, बरोबर आहे? आपण म्हणतो की माझा हात आहे, याचा अर्थ काय? की हा ही माझी प्रॉपर्टी आहे, मी वेगळा आहे परंतु हा माझी आहे. हात माझा आहे, मालकी हक्क दाखवतो, बरोबर की नाही? मग हात वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे? काहीच नाही. आपण म्हणतो माझं डोकं वेगळं आहे, मी वेगळा आहे. मग मी म्हणजे नेमका कोण? तर मी म्हणजे आत्मा. याचा अर्थ असा की ही बॉडी माझ्या मालकीची आहे परंतु मी बॉडी नव्हे, मी बॉडी नव्हे, माझ्या मालकीची बॉडी आहे, माझ्या मालकीचं शरीर आहे. मी म्हणजे नेमकं कोण? तर मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण 12 अध्याय सांगितल्याप्रमाणे 12व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मी शरीर नसून कोण आहे? आत्मा आहे. पक्क ध्यान ठेवा. तुम्हाला जर आज कोणी विचारलं काय शिकलात तर तुम्ही सांगा मी शरीर नसून कोण आहे? आत्मा आहे. हे ज्ञानाची पहिली पायरी आहे, पहिला अध्याय, अ ब कड मधला पहिला अ आहे. जोपर्यंत अ समजत नाही तोपर्यंत आध्यात्मिक नॉलेज शून्य आहे तुमचं, ठीक आहे? आता शरीर झालं, आत्मा झालं, मग प्रश्न उडतो की मी नेमका कोण आहे? मी नेमका कोण आहे? मी शरीर नसून तर आत्मा आहे, तर मग आत्मा आता कोण आहे आणि का मला माझी इच्छा नसताना ते दुःख भोगावं लागतं? का मला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला सामोरं जावं लागतं? का मला तरुण परमनंट मला तरुण अवस्था राहत नाही माझी? का मला बालपण येतं, तारुण्य येतं, प्रौढावस्था येते, मृत्यू येतो? का? मग पहिल्यांदा विचार केला पाहिजे की हा आत्मा आहे कोणाचा आणि इथं काय करतो, बरोबर की नाही? भगवान श्रीकृष्ण भगवतीच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात 7व्या श्लोकामध्ये ममेव अंश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियांनी प्रकृतीस्थानी कर्षती. ममेव अंश जीवलोके, ममेव अंश म्हणजे भगवान श्री सांगतात की सर्व जीव जे आहेत ना हे माझे अंश आहेत. सर्व जीव काय आहेत? माझे अंश आहेत. भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण अजून 2-3 ठिकाणी सांगतात की सर्व जीवात्म्यांचा पिता मी आहे. सर्व जीवात्म्यांचा पिता मी आहे, अहम पिता माता. भगवान सांगतात की सर्व जीवाचे पिता माता मीच आहे, माझ्यापासून उत्पन्न झाला. अहम बीज प्रदापिता, अहम बीज प्रदापिता, मी बीज पिता प्रदान करणारा पिता आहे. सांगाय तात्पर्य भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात ममेवंश जीवलोकीमध्ये की सर्व जीवात्मे हे भगवान श्रीकृष्णांचे पुत्र आहेत, अंश आहेत. ही आपली खरी ओळख आहे. आपली ही ओळख नाही मी पिता आहे, मी पुत्र आहे, मी भारतीय आहे, मी अमुक समाजाचा आहे, अमुक धर्माचा आहे, ही आपली खरी ओळख नाही. ह्याला मिथ्या ओळख म्हणतात, फॉल्स आयडेंटिफिकेशन. खरी ओळख आहे मी शरीर नसून आत्मा आहे आणि मी भगवंताचा नित्य दास आहे, भगवंताचा पुत्र आहे. या नात्यानं मला भगवंताची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. ही आपली खरी ओळख झाली. याला म्हणायचा अहंकार. आणि मिथ्य अहंकार म्हणजे काय? मी अमुकचा मुलगा आहे, मी तमुकचा मुलगा आहे, मी या गावातला आहे, या देशातला आहे, या राज्यातला आहे, या समाजाचा आहे ना, मी पती आहे, मी पुरुष आहे हे समजणं म्हणजे मिथ्याहंकार. जीव भूत सनातन हे आत्मे कसे आहेत? सनातन आहेत, शाश्वत आहेत, त्याचा कधीही नाश होत नाही. सनातन म्हणजे काय? शाश्वत, त्याचा कधीच नाश होत नाही. इथे एक शब्द पाहिला जीव भूत. भूत या शब्दाचा अर्थ असा आहे पंचमहाभूत. प्रत्येक जीवात्म्याला या भूतानं झपाटलेलं आहे, है ना. भूत म्हणजे काय? पंचमहाभूत. हे पंचमहाभूत जे शरीर आहे ह्याने झपाटलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायर्स, इच्छा, ज्या इच्छा आहेत आपल्या त्या इच्छेमुळे आपल्याला झपाटलेलं आहे. पण या इच्छेमुळे, आपल्या इच्छेमुळं, आपल्या कर्मामुळं आणि मनावर उमटले संस्कार याच्यामुळं आपल्याला पुन्हा 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 जन्ममृत्यू जन्ममृत्यू जन्ममृत्यूला समोर जावं लागतं. मरण्याची कोणाची इच्छा नाहीये का? कारण आपली स्वाभाविक स्थिती ती नाहीये. पुन्हा पुन्हा मरणं स्वाभाविक स्थिती आपली नाहीये ती, पण मरावं लागतं. कशामुळं? आपल्या इच्छामुळं, आपल्या कर्मामुळं. ज्या काय तुमच्या अनफुलफिल्ड डिझायर्स आहेत, अतृप्त इच्छा आहेत, त्याच्या पूर्ती करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणमचा फेरा आहे. हे तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडू शकता. तुम्ही ह्या भौतिक जगातून बाहेर पडू शकता, जन्ममृत्यू चक्राच्या बाहेर पडू शकता. ते आपल्या हातात आहे, पण आपण ते करत नाही. का करत नाही? कारण तुच्छ सुखाच्या मागं आपण सर्वजण लागलेलो आहोत. एक माकड असतं, माकड. माकड काय करतं? एक डब्यामध्ये जर एखाद्याला माकड पकडायचं असेल ना, तर मदारी काय करतो? डब्यामध्ये फुटाने घालतो. पण वरचं जे हे असते ना ढक्कन, त्याचं ते तेवढंच असतं गोल जेवढं त्याचा माकडाचा हात जाईल. बरोबर आहे ना? माकड काय करतं? त्या ढक्कना त्या बॉटलमधलं किंवा बरणीमधलं फुटाने शेंगदाणे खाण्यासाठी हात घालतो. हात असा जाताना असा असा सरळ हात जातो. बरोबर आहे ना? हातात काय नसतं, असा हात घालतो. पण जेव्हा तो फुटाने हातात घेतो आणि त्यावेळेस बाहेर काढा जातो, त्यावेळेस त्याचा हात अडकतो. तो सोडत नाही. तो फुटाने जो आहे ना, ते सोडत नाही आणि अडकतो पक्का तो. तसं भौतिक जगामध्ये आपण अनेक इच्छा, भौतिक इच्छा, कामना, लालसा, है ना, ह्याच्यामुळं या भौतिक जगामध्ये आपण अडकून बसलो. जोपर्यंत आपण भौतिक इच्छा ठेवत नाहीत, आध्यात्मिक इच्छा बाळगतो, तोपर्यंत आपण ह्या भौतिक जगातून बाहेर पडू शकत नाही. आपली अवस्था माकडासारखी आहे. आपण धरून बसलो, हीच माझी पत्नी आहे, हेच माझा संसार आहे, हाच माझा घर आहे, हाच माझा धंदा आहे, हाच माझा देश आहे, हाच माझा समाज आहे. इथंच तुम्हाला काय करायचं आहे? मन गुंतून ठेवलेलं आहे. हेच मन तुम्हाला पुन्हा शरीर घ्यायला बाध्य करत. मन ही इतकी खतरनाक गोष्ट आहे. जर मनाला तुम्ही जर योग्य ठिकाणी जर लावलं नाही, तर हेच मन तुम्हाला दुःखाला सामोरं घेऊन जात. एक कथा आहे, कथा घेऊन संपून टाकू आपण. एक कथा आहे, मन कसं असतं पाहते. मंदिर असतं एक छोटं असं, त्या मंदिरामध्ये एक साधू राहतो. तो साधू दररोज प्रवचन देत असतो. एक तरुण मुलगा डेली येतो, दररोज येतो, प्रवचन ऐकतो जातो. कालांतरानं काय होतं? तो मुलगा 15 यायला लागतो. मग त्याला महाराज विचारतात, अरे तू दररोज येणारा माणूस 15 काय होतोस, काय अडचण काय? तर तो म्हणतो, माझा उद्योगधंदा एवढा वाढलाय की मला वेळच मिळत नाही. मला तुम्ही काहीतरी करा, पण मला एखादा माणूस द्या. ठीक आहे म्हणतो, तुला एक माणूस देतो मी. मग त्याला एक माणूस देतो. तर ते माणसाचं नाव असतंय भूत. काय असतंय? भूत. तर तो भूत साधू सांगतो की याला काम देत राहा, कंटिन्युअसली काम देत राहा. जर हा काम नाही दिलं याला, तर हा तुला खायला उठल. म्हणला, महाराज माझ्याकडे एवढं काम आहे, एवढं काम आहे म्हणला, माझ्या एवढ्या शाखा उघडल्यात म्हणला, की कामच काम आहे म्हणला माझ्याकडं. ठीक आहे म्हणला, घेऊन घेतो, घेऊन जातो, त्याला काम देतो. पण ते काम जे 10 काम आहे, ते 1 काम करून येतो. आणि शेवटी विचारतो त्याला की आता मला काय काम आहे? तुमचं काही काम नाही. मग तो त्याला खायला उठतो. तो भूत त्याला खायला उठतो. मग तो पळत पळत साधूकडे येतो. महाराज हे काय म्हणला, ह्याला काम सगळं दिलं, 1 तासाचं काम तो 5 करून टाकतो, आता हा मला खायला उठतो म्हणले. सोपी गोष्ट आहे, म्हणजे काय करू नकोस, हे माळ घे म्हणे. ही माळ जी आहे ना, ही माळ त्या भूताच्या हातात दे म्हणाले, आणि इथून सुरुवात कर म्हणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं पूर्ण माळ झाली. इथपर्यंत आलं की त्याला सांगायचं की परत तू काय कर, इथून तिकडे वापस ये. म्हणजे हा कंटिन्यू झाला, हा गुंतून राहील, ह्याला काम राहील, बरोबर ना. तर अशा प्रकारे हे भूतबीत काय नाहीये, भूत आहे आपलं मन. या मनाला जर आपण काम नाही दिलं ना, हेच मन आपल्याला वाईट काम करायला प्रेरित करतं. हे मन मनाला जर गुंतून नाही ठेवलं, तर हे मन आपल्याला वाईट काम करायला होतं, व्याभिचार करायला होतो, है ना, जुगार खेळायला होतो, पिक्चर बघायला पाठवतो, अनेक प्रकारचे कुकर्म करायला आपल्याला भाग करून पाडतं. तर हे मन, म्हणून या मनाला काय करायचं, गुंतून ठेवायचं. कशामध्ये, हरिनामामध्ये. हे साधू महाराजांची शिकवण आहे. थोडक्यात सांगायचं की या मनाला जर आपण आध्यात्मिकमध्ये जर गुंतून ठेवलं, त्याला हरिनामाचा जप करायला जर लावला, तर हेच मन तुम्हाला मुक्तीला कारणीभूत ठरतं. कलियुगामध्ये जर तुम्हाला भगवद्धामाची प्राप्ती करायची असेल, किंवा या जन्ममृत्यूच्या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला हरिनामाशिवाय पर्याय नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल, त्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. जर नाही केलं, तर हेच मन तुम्हाला एके दिवशी खड्ड्यात घेऊन जाणार, दुःखाला सामोरे घेऊन जाणार. म्हणून मन असं म्हटलं जातं, मन आहे, मन हे सैतानाचं घर आहे, खाली मन, रिकाम मन. म्हणून या मनाला गुंतून ठेवलं पाहिजे. आपण 24 तास काम नाही करू शकत, मन रिकाम राहणार. त्या वेळामध्ये जर तुम्ही भगवद्गीता वाचली, हरिनाम जप जर केला, तर निश्चितपणे भौतिक संसाराप्रती तुमची अनासक्ती उत्पन्न होईल, आणि तुम्हाला भगवद्धामाची प्राप्ती होऊ शकेल. साधा आणि सिंपल मार्ग आहे हा. बाकी अन्य काही करायची तुम्हाला गरज पडणार नाही. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आहे कोणाचे प्रश्न काही बोलू तुमचे काही विचारा, एकदम फ्रीली विचारा. आजच्या टॉपिकवर कुठलाही प्रश्न विचारा तुम्ही. आहे काही प्रश्न? एक तर तुम्हाला क्लास समजला असेल तर प्रश्न विचारताल, तर समजला नसेल तर कोणीच प्रश्न विचारणार नाही. जे काही तुमच्या मनामध्ये आजच्या विषयावर असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. बिंदास विचारा, काय प्रॉब्लेम नाही. कुठलाही प्रश्न विचारा. तुमच्या जीवनातल्या अडचणीबद्दल वगैरे मी तुम्हाला भगवद्गीतेनुसार उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आहे काय कोणा प्रश्न तुमचा? तुमचा आहे का बाबूजी? अरे बोल, विचारा विचारा, बिंदास विचारा, सांगा विचारा. ठीक आहे, आपण सारांश घेऊया. भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत. 5 विषय असे आहेत, आत्मा, परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवंत, त्याच्यानंतर प्रकृती, प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती, ज्याच्या आपण आता वर्णन केलेलं आहे, पंचमहाभूताने आणि सूक्ष्म शरीर स्थूल शरीर पृथ्वी जल अग्नी आकाश वायू मन बुद्धी अहंकार, हे प्रकृती झालं. 4th आहे काळ. काळ अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जे हे जे परिवर्तन घडतंय, ह्या परिवर्तनाला काळ हा जबाबदार आहे. प्रत्येक वस्तूमध्ये परिवर्तन घडतं, मग ती लोखंड असो, पृथ्वी असो, की मनुष्य शरीर असो, त्याला 6 स्थित्यंतरातून जावंच लागतं. 6 स्थित्यंतर म्हणजे काय? जन्म, बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि मृत्यू. प्रत्येक वस्तूला याच्यातून जावं लागतं. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण सर्वांनी 5 विषय पाहिलेले आहेत. हरे कृष्ण. अरे विचारायचं की विचारायचं ना.